चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान स्वच्छतेसाठी 40 कारखान्यांना नोटीस। ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानात 40 साखर कारखानदारांना कारखान्यामध्ये स्वच्छता ठेवण्याबाबत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत। प्रांतव्यापी तपासणीच्या आधारे हे आदेश पंजाब फूड अथॉरिटीनं दिले आहेत। पीएफएचे महासंचालक इरफान मेमन म्हणाले, साखर कारखान्यांची तपासणी पूर्ण केल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे। प्राधिकरणाच्या खाद्य सुरक्षा पथकांनी पंजाबमधील 41 साखर कारखान्यांना भेट दिली। त्यापैकी एक कारखाना बंद असल्याचं त्यांना आढळून आलं। हा परिसर भेसळमुक्त करण्यासाठी प्राधिकरण भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं।